लक्षण गर्भाचा बाबत सांगितल्यावर देखील इथं तीन महत्वाचे शब्द आहेत. म्हणजे गर्भ भावनेला ऐकून चार तऱ्हेने तो तोंड देतो. एक म्हणजे सह राहतो. गर्भ निर्माण होतील तेव्हा गर्भामधल्या कुठल्याच घटकामध्ये मी आहे असं न धरता त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे अशी आपली स्वरूप स्थिती पाहतो आणि त्या गर्भाकडे समानतेने सतत लक्ष देऊन राहतो. मित्र जरी असला तरी देखील आणि शत्रू देखील असला तरी देखील आणि अप्रिय असला तरी देखील आत्मा आत्मस्वरूप हे या दोन्ही गोष्टीपेक्षा अत्यंत वेगळं असून आत्मस्वरूपाच्या प्रकाशात तो प्रिय आणि अप्रिय पाहतो. तो द्वंद्व समान लेखतो याचा अर्थ अप्रिय आहे तर तेही आवरून घ्यायचं असं तर नाही. ते अप्रिय आहे ते त्याला अप्रिय असेल. जो शत्रू असेल त्याच्याशी तो संबंध ठेवणार नाही. जो मित्र असेल त्याच्याशीच तो संबंध ठेवेल. जे प्रिय आहे तेच प्रिय म्हणून तो वर्तन करेल. तरी देखील तो प्रियाकडे देखील समत्वानी पाहिजे. आपण आत्मा आणि प्रकृतीला हे प्रिय आहे म्हणून प्रिय, प्रकृतीला हे अप्रिय आहे म्हणून अप्रिय. मी मात्र वेगळा अशी समत्वाची भूमिका त्याची आहे. त्याची समत्वाची भूमिका आत्मस्थिती दर्शवते आणि ही आत्मस्थिती अथवा समत्वाची भूमिका ही वारंवार द्वंद्वांचा उल्लेख करून सांगितल्यानंतर मध्ये मध्ये स्वस्था घेरा आणि सर्वारंभ परित्याग असे अजून तीन शब्द भगवंतांनी सांगितले. याच्यातला जे सम हा शब्द आहे त्याच्यावर आपलं निरूपण करून झालं याचा अर्थ देखील पाहून झाला. स्वस्था याचा देखील आपण अर्थ पाहिला. स्वरूपात स्थित असलेल्या स्वरूप जाणून स्वरूपामध्ये स्थित असणार प्रथम द्रष्टा नंतर स्वरूप स्थित प्रथम आदित्य नंतर स्वरूप स्थित यामुळे सम द्वंद्व स्थापने त्यामुळे सम या शब्दाला या तीन शब्दांचा मोठा आधार आहे. तो स्वस्थ आहे म्हणून सम आहे. जे अबोध मात्र चैतन्य आपल्या ठिकाणी आहे म्हणजे मन चित्त ते द्वंद्वामध्ये वारंवार सापडत असताना मनाचं कमन झाल्यामुळं किंवा चित्ताचं अचित्त करण्याची कला प्राप्त झाल्यामुळं तो शुद्ध चैतन्याला प्राप्त होतो आणि शुद्ध चैतन्यामध्ये राहिल्यामुळं तो स्वस्थ होतो त्यामुळं तो सम होतो. अजून एक महत्वाचा शब्द आला तो म्हणजे घेरा. धी याचा अर्थ बुद्धी असा आहे आणि धीरा याचा एक अर्थ बुद्धिमान असा देखील आहे. आपल्या ठिकाणी जे अल्टिमेट इंटेलेक्ट असं ज्याला म्हणतात तो सर्वात शेवटी जाणीव स्वरूप असणारा ती जी जाणीव आहे त्या जाणीवेला आत्मा असं देखील म्हणलेलं आहे. म्हणून बुद्धीमध्ये आत्म्याचा प्रकाश पडतो. बुद्धी आत्म्याला जाणते म्हणण्यापेक्षा दृश्यते तू अग्र या बुद्ध्या बुद्धी जर अग्र झाली तर अग्रबुद्धीमध्ये आत्म्याचा प्रकाशच पडतो. त्या अर्थाने अर्थात हा गिरा हा असा शब्द निश्चित आलेला आहे. ज्या पुरुषामध्ये म्हणजे परमात्म्यामध्ये बुद्धी रमून गेली याची व्याख्या करताना आचार्यांनी adalah gila asal aja dan minum. Hazo gila purusha ne hal gila purush linda studi adi dvandvarcha vanila swastha asal tasa rahato tasa nishta swastha swasmit stita asal tasa rahata atmyacha tikani ramlela asal असं असल्यामुळं त्याच्या देहाचं बाह्य लक्षण मात्र धैर्यासारखं दिसतं. धीरा याचा अजून एक अर्थ धैर्य असं देखील आहे. तो धैर्यशील किंवा धैर्ययुक्त असा जगाला दिसायला सुरुवात होते. तो धृतिमान होतो, तो तितिक्षायुक्त होतो. त्याची ही जी तितिक्षा असते ती तितिक्षा मनाची असते, इंद्रियांची असते, चित्ताची असते. ही तितिक्षा शरीराची देखील असते. त्यामुळं बाहेर हिरा हा तितिक्षायुक्त असा शब्द निश्चित दिसतो, पण आत रमल्यामुळं तो बाहेर हिरा हा तितिक्षा धृतिमान झालेला असा दिसतो. त्याच ते संकटांना तोंड देणं किंवा बाहेरच्या परिस्थितींना तोंड देणं हे केवळ मनातून होत नाही, तर तो आत रमलेला असल्यामुळं मन सहज निराळा असणार. तो आत रमलेला असल्यामुळं ऋतू न निघते तत्प्रता, अन्न न निघते तत्प्रता, स्पर्शकम न निघते तत्प्रता, पर्जन्यहा निघते तो कशाची निंदा करत नाही. हे व्रतासारखं सांभाळतो. निरनिराळे ऋतू काम करत असताना त्याचा देह सहज तोंड देतो किंवा तोंड द्यावं असं धैर्य त्याच्या ठिकाणी प्राप्त होत. पण हे धैर्य केवळ वरून शरीरानी कमावलेलं नाही, तर आत्म्यामध्ये रमल्यामुळं शरीर सहजच तोंड देत. जो आज्ञात रमलेला नाही तो खूप बॉडी माइंडेड बॉडी सेंटर असा होऊन जातो. त्याला थोडं देखील थोडं हे झालं की पंखा लावा असं त्याच होत, त्रास होते, उघड त्याला सहन होत नाही. याचा अर्थ पंखा लावू नाही असं नाही, तो आत रमलेला असतो हे मला तुम्हाला सांगायचं. स्वेटर घालण्यावर मी बोलत नाहीये, काटकोपी घालण्यावर मी बोलत नाही, पंखा लावण्यावर मी बोलत नाहीये, पाऊस 10 दिवस टिकून राहिला तर पावसावर टीका करण्यावर मी बोलत नाहीये. त्याचं तिकडे लक्ष नसतं, त्याचं लक्ष आत्म्यामध्ये असतं. म्हणून तो बाहेर सहन केल्यासारखा दिसतो, म्हणून तो तितिक्षायुक्त दिसतो. त्याचं तितिक्षा किंवा तिरा हे बाह्य लक्षण आहे. आत्मभावामुळं त्याला द्वंद्व ही समान होऊन जातात, पण आत्मभावात रमल्यामुळं त्याला द्वंद्व समान होऊन जातात. म्हणून धीरा हा शब्द महत्वाचा. कर्मचं हे निरूपण मी झालेलं केलेलं आहे. थोडं वेगळ्या शब्दात सांगितल्यावर तुमच्या चेहऱ्यावर एक इंटरेस्ट निर्माण झाला. शिवाय अंतर देखील पडलं. या अंतरामध्ये बऱ्याच गोष्टी होतात जातात, त्यामुळे परत सांगितलं एवढंच काही काहीतरी बोलणार होतो. पण तो सम असतो याच कारण स्वस्था धीरा हे महत्वाचं लक्षण आहे. म्हणून तो सम. तसंच अजून एक महत्वाचं लक्षण म्हणजे सर्वारोग परित्याग. मागच्या वेळेला आपण इथंच येऊन थांबलेलो. आता सर्वारोग परित्यागी हा जो शब्द या दोन श्लोकांमध्ये प्रत्येक वेळेला सम किंवा तुल्य असा शब्द वापरून द्वंद्व सांगितले, आणि त्याच्या मध्ये मध्ये धीरा प्रथम स्वस्था मग धीरा हे शब्द आले, आणि सगळ्या श्लोकाच्या शेवटी सर्वारंभ परित्यागी हा शब्द आला. सर्वारंभ परित्यागी हा गोंधळात टाकणारा शब्द सर्वच आरंभाचा त्याग करणारा म्हणून कार्याला आरंभच न करणारा अशा प्रकारचा अर्थ वाटण्याची शक्यता असलेला असा शब्द स्वामीजी सुभाषित सांगायचे ते माझ्या पाठ नाही किंवा लक्षात नाही पण अनारंभेण कार्येण प्रथम हा बुद्धी लक्षण असं ते म्हणायचे पहिलं बुद्धी लक्षण काय तर कार्याला हातच घालायचा नाही कार्याला हात घातला नाही म्हणजे यश अपयश याचा प्रश्नच येत नाही तशी झाकली मूळ राहावी त्यामुळे ते पहिलं बुद्धी लक्षण सांगितलेलं पुढे काही ना काहीतरी आहे अनारंभेण आणि मग आरंभ केल्यानंतर मग काय काय करणं सबबी बहुतेक असतील नंतरची जी बुद्धी लक्षणं आहेत ती काहीतरी असतील पण तो अर्थ सर्वारंभ परित्यागी या शब्दांनी असावा असं वाटतं पण तसा अर्थ नाही कर्मालाच आरंभ न केल्यामुळं आपल्याला म्हणता येतं की मी केलं असत मला का नाही सांगितलं मी होतो ना असं म्हणायची सोय बरोबर राहते जर कर्माला हातच घातला नाही तर तो आत्म्यामध्ये स्थिर असतो तसं आत्म्यामध्ये रमलेला असतो त्यामुळे त्याचं बाह्य लक्षण आहे ते बाह्य लक्षण हे तितीक्षायुक्त किंवा धृतीमान असं दिसत असत त्यामुळे द्वंद्वाच्या ठिकाणी तो आत्म्यात राहून द्वंद्वांना पाहत असल्यामुळं त्याचं वर्तन सम असत आणि तो सर्वारंभ परित्यागी असतो कर्माचा जो आरंभ आहे तो आरंभ हा संकल्पातून होत असतो संकल्पातून आणि कामातून किंवा कामनांमधून कर्माचा आरंभ होतो कामना आणि संकल्प या दोन गोष्टी देह भावनेशी अत्यंत निगडित अशा आहेत रोज जीवांचा खेळ चालू आहे आपल्या जीवनामध्ये रोजच क्रमांक येतात आणि जातात सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा बहुतेक करून सत्वगुणामध्ये व्यक्ती असण्याची जास्त शक्यता असते जवळपास प्रत्येक व्यक्ती सत्वगुणात असते पण हा सत्वगुण देखील जर नीट आठवलं तर किंवा चांगल्या व्यक्तीच्या बाबत किंवा बुद्धिमान व्यक्तीच्या बाबत नंतर निर्माण होते जेव्हा व्यक्ती उठते तेव्हा त्याला कोणतंच कर्तव्य नसतं काहीच नाही कर्तव्यरहितताच असते जर नीट आठवलं तर काहीच नसतं की बोधाची जरी स्थिती नसली तरी स्वभावतः स्वाभाविकच स्थिती आहे सत्वाचा देखील संकल्प नसतो रजतमता सोडून असत्या हे मी अशा जीवनाबद्दल सांगतोय ज्यांना ऑफिसमध्ये जायचं आहे अशा विचारांनी जाग येते आहे त्यांचं सोड ज्यांना कामाच्या धस्क्यांनी जाग येते आहे त्यांचं सोड नॉर्मल ताण नसताना मनुष्याला जेव्हा जाग येते तेव्हा सत्वगुण देखील नसतो काहीच नसतो त्यामुळे कर्माला आरंभ करण्याची कोणतीही प्रेरणा त्याच्या ठिकाणी नसते तर ती आठवलं तर लक्षात येईलनंतर आणि काही काळ व्यतीत केल्यानंतर थोड्याच काळात म्हणजे फार मोठा काळ जायला लागत नाही त्याच्या मनोवृत्ती या शांत आहेत असं त्याच्या लक्षात येतं सांगू शकेल इतकी शांती बरी वाटते. स्तोत्र देखील नको, काहीच नको. पण त्याच्यातून थोडा बाहेर आल्यानंतर मग त्याच्या वृत्ती सात्विक होतात. तो स्नान करतो, काही देहधर्माची कर्म करतो, व्यायाम आदि अशा गोष्टी करतो, पूजा वगैरे असं काही. आणि नऊ साडे नऊच्या दरम्यान त्याचा रजोगुण भुकेबरोबर जागा होतो. जेव्हा भुकेची जाव जाणीव होते तेव्हा रजोगुण जागा होतो. तो प्रथम जवळपास गुणातीत, पण गुणातीत म्हणजे अबोधात्मक पद्धतीने, कारण त्याला बोध झालेला नाहीये, पण गुणाचाही प्रादुर्भाव नाही. म्हणून मग सत्वगुणात जेव्हा भूक लागते तेव्हा खातो आणि कर्म करावीस वाटतात, तो बाहेरच पडतो. कर्म करायला बाहेर पडतो किंवा घरात असेल तरी कर्म सुरू करेल, तो रजोगुणात प्रवेश करतो. सत्वगुणामध्ये प्रवेश देखील संकल्पामुळे होतो, त्याच्या ठिकाणी संकल्प निर्माण होतो. शांत स्थितीमध्ये काहीच नसतं, पण संकल्प निर्माण होतो आणि पूजा करतो, संकल्पाने ध्यान करतो. ध्यान ही संकल्प आहे सुरुवातीला, पूजा ही संकल्प आहे सुरुवातीला, स्तोत्र पठण देखील संकल्प आहे सुरुवातीला. आणि मग खाणं वगैरे झालं की अन्य संकल्प देखील निर्माण होतात. या संकल्पामध्ये सर्वसाधारणपणाने कुटुंब रक्षणाकरता कर्म करणं ही जी गोष्ट आहे, त्याच्यासाठी ऑफिस उद्योग धंदा याच्यासाठी बाहेर पडतात, ही कर्म येतात. ही काम आणि संकल्प यांनी ग्रासलेली असतात. त्याच्या ठिकाणी कामना आणि संकल्प याचा प्रादुर्भाव निर्माण होतो आणि त्याचं हे जीवन जवळपास सहा संध्याकाळी साडेसहा सात असं चालू असतं. तो इथून जेव्हा परत येतो तेव्हा थोड्या काळापुरता तो रजोगुणातून सत्वगुणामध्ये परत येतो. त्याचा कर्म करण्याचा, कामनिक कर्म करण्याचा संकल्प संपतो. काल आहे या संधिकालामध्ये परत संकल्पच निर्माण होतो, पण तो सत्वगुणाचा असतो. त्याला शांत बसावं असं वाटत. प्रत्येक जण परमार्थ जरी करणार नसला तरी फिरायला जाईल आणि कुठेतरी लांब कट्ट्यावर जाऊन बसेल. आता पुण्यातल्या लोकांना हा अनुभव नाही, छोट्या गावांमध्ये तर बाहेर पडलं की गाव संपतं, थोड्या वेळात चालत बाहेर पडलं की गाव संपून जातं. बाहेर जाऊन शांतपणाने कुठेतरी बसतो, कुठलाच संकल्प नाही, पण सर्व संकल्प निश्चित असतो आणि परत येतो. आणि दिवसभराच्या श्रमामुळं झोप हा किंवा विश्रांती घ्यावी अशा प्रकारचा सहज संकल्प जागा होतो आणि तो निद्रेच्या आधीन होतो. हा जो सर्वात्मक परित्यागी हा शब्द भगवद्गीतेत बाराव्या अध्यायात प्रथम आला, त्याच्या आधी सर्वात्मक परित्यागी हा शब्द जरी आला नाही तरी देखील सर्वात्मक परित्यागी ही क्रिया सुचवणारा एक महत्वाचा शब्द आला किंवा महत्वाचा श्लोक आला. माझी अशी कल्पना आहे की तिथे पाचव्या अध्यायातला श्लोक असेल, यस्य सर्वे समारंभाः, किंवा चौथ्या यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. म्हणजे चौथ्या अध्यायात असेल, यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः. चौथ्या सर्व समारंभ म्हणजे मानसिक कर्म, बौद्धिक कर्म, चित्तानी केलेली कर्म, इंद्रियांनी केलेली कर्म, सात्विक राजस तामस ही कर्म, वैयक्तिक कौटुंबिक प्रापंचिक ऑफिस उद्योग धंदा राजकीय राष्ट्रीय वैश्विक काय जी काम त्याच्या हातात असतील ती सर्व समारंभ सर्व उद्योग काम संकल्प वंचित असे असतात असे फार महत्वाचं लक्षण तिथं सांगितलं आणि या लक्षणाला नाव पारव्याज्ञान सर्व काय सर्वारंभ परित्यागी असं दिलेलं आहे खरं म्हणजे आधी आधी जी भगवद्गीता सांगितली त्याच्यानंतर परत तेच सांगितलेलंच आहे खरं म्हणजे साते शते श्लोक अध्याय अठरांचे लेख देव बोलिले एक ते दुजे नाही सगळीकडे साधारण एकच सांगितलेलं आहे मी जेव्हा प्रथम केंद्रात अध्यात्म मंडळामध्ये ज्ञानेश्वरी सांगायची असं ठरलं तेव्हा आम्ही सगळे स्वामीजींना भेटायला गेलो जोशी हॉस्पिटलमध्ये स्वामीजी ऍडमिट होते आणि अचानक ऍडमिट झाल्यामुळे रविवारची प्रवचन आता काय आणि कशी करायची असा प्रश्न होता आमच्या मीटिंगमध्ये असं ठरलं की मी प्रवचन करावी ते स्वामीजींच्या कानावर म्हणायला ठीक आहे स्वामीजींना सांगितलं की आपली परवानगी असेल तर मी आणि विजय म्हणाला की मीही प्रवचन द्यायला तयार आहे तर मी आणि विजय आम्ही लोकं प्रवचन करू स्वामीजी म्हणाले त्याच्या डॉक्टर नगरकरांना देखील घ्या तिघांनी करायचं तेव्हा स्वामीजी असं म्हणाले की बोध ज्याच्या लक्षात आला त्याला सगळे श्लोक सारखे एकतर मी काय सांगायचं ते लक्षात आलं तर सगळे श्लोक सारखे तुम्ही करा म्हणाले तुम्हाला समजलेलं पण याच्यावर मी खूप विचार केला की सगळं समजलेलं आहे म्हणजे काय समजलेलं आहे मग मी वैज्ञानिक अभ्यास सुरू केला तेव्हा मला असे समानार्थी गुणधर्म असणारे असे श्लोक सापडायला सुरुवात झाली याचा अर्थ असा की 14व्या अध्यायामध्ये जे सांगितलं गेलं ते फार मोठं विशेष आहे असं नाही ते 14व्या अध्याय ते 12व्या अध्याय ते हे जर कळलं तर सगळी गीता एक क्रॉस सेक्शन घेऊन कशी आहे कळत स्थिती प्रज्ञ जो आहे तोच कर्मयोगी आहे तोच भक्त आहे तोच ज्ञानी आहे तोच गुणातीत आहे हे जर समजलं तर वेगळा स्थिती प्रज्ञ मग वेगळा गुणातीत मग भक्त म्हणून कोणी वेगळा तो ध्यान करणार नाही ध्यानयोगी कोणी वेगळा कर्मयोगी कोणी वेगळा अशी मुली करणार नाही ज्ञानातनी दग्ध कर्माणं तमाहू पंडितम ज्ञानातनी मध्ये ज्याची सगळी कर्म दग्ध झालेली आहे त्याला पंडित असं म्हणतात यस्य सर्वे समारंभाना काम संकल्प वर्जिता म्हणजे सर्व समारंभ काम आणि संकल्प वर्जित असे करायचे आता दिशाही मिळाली जसे सकाळी आपण म्हणलो आता तोच निमंत्रण लावायचा आणि सामर्थ्याचं जीवन कसं असायचं कसं असायला हवं विचार करायचा आपली साधनही करून तयार होते आणि अंतरंग निरूपण तयार होत मी तुम्हाला युक्ती सांगतोय सकाळी उठलो तुला कुठला संकल्प नसतो इतपर्यंत मान्य आहे आता ध्यानाला बसण्याचा संकल्प निर्माण झाला अथवा पूजा करण्याचा संकल्प निर्माण झाला तरी देखील पहिली शांती न सोडता कारण मुळातच शांत स्वरूप स्वरूप स्थित असा उठला त्याच इथं स्थिर राहून ध्यानही करायचं पूजाही करायची प्रार्थनाही म्हणायची त्याच्यामध्ये कुठलाच संकल्प नाही म्हणजे तू मला आता प्राप्त हो असा संकल्प नाही आधी मी परमात्मा स्वरूपच आहे मी मुळात शांत स्वरूप आहे ध्यानाचं कर्म झाल्यानंतर त्या कर्माने आत्मस्थिती बिघडणार नाही उलट पक्की होईल आणि मग वाजले 9:30 भूक लागली ऑफिसमध्ये जाण्याचे विचार मी खूप आहे आता या समारंभाला तर हात धरायचा आहे, पण काम संकल्प वर्जनाहा असा हात धरायचा आहे. मी मुळात परिपूर्ण आहे, आत्मरूप आहे, नेहमीच तृप्त आहे, अविनाशी आहे. ही मूळ भूमिका होती, सत्वगुणांनी हीच भूमिका राहिली. आता माझी शहाणत अशी आहे की रजोगुणी कर्मांच्या वेळेस देखील या भूमिकेमध्ये राहायचं आहे आणि वेगळं काम आणि संकल्प न करता रजोगुणात्मक कर्म करायचे आहे. समजलं? यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिनाः. करणार आहेच, पण जे काही करणार आहे त्याच्यामध्ये हे निर्माण होऊ देणार नाही, याला सर्वारंभ परित्यागी असं म्हटलेलं आहे. आरंभाच्या वेळेला जो अभिनिवेश असतो तो अभिनिवेश सोडायचा. तो अभिनिवेश कसा असतो? मग तसेही श्लोक सापडतात मला. मयी सर्व चौथा अध्याय, मयी सर्वांनी करता तिसरा, सद्यस्थ अध्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युद्ध स्वमित ज्वरा. हा कर्मयोग सांगणारा श्लोक आहे. सर्व कर्मच मला अर्पण करायचे अशा भावनेने आपल्याला कर्म करायचे. त्यामुळं ही कर्म प्रपंचा करता करतो हा अभिनिवेश संपला. परमात्म्याचं स्वरूप जाणून घेतलेलं आहे, ते हृदयात स्थिर आहे. अध्यात्म चेतसा मी परमात्म स्वरूपच आहे असा तीव्र भाव सतत मनात ठेवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. निराशी फळाकरता कर्म करतो तर फळाकरता कर्म करायचं नाही. निराशी राशी म्हणजे फळ. फलत्याग भावनेने कर्म करायचं आहे. संकल्प असतो फळाचा, लक्षात ठेवायचं आहे आत्मरूप. फळ मिळणार आहे देहाला, देह मी नाही अशी भावना, आत्मा मी अशी भावना. फळ मला नको, मला म्हणजे आत्म्याला अशी भावना देहाला मिळणार. पण देह मी नाहीच. निर्ममो भूत्वा माझं स्वरूप आत्मा असल्यामुळं ममत्व ज्याला म्हणतात, माझं असं ज्याला म्हणतात, ते काहीच नाही. जे आहे ते देहाशी संबंधित आहे. नाही गुणाचा मी, माझे न कोणी, नाही मोह मनी. खरी गोष्ट अशी आहे की मी कुणाचाही नाही. कर्मयोगे सगळं मिळाली, एकेच घरी जन्म असावी. कुटुंब आहे मान्य आहे, नातेवाईक आहेत मान्य आहे, मित्रमंडळी आहेत मान्य आहे. पण हे देहाशी संबंधित असून मी देहच नाही म्हणून माझे कोणी नाही. मी कुणाचा नाही, नाही कुणाचा मी, माझे न कोणी, नाही मोह मनी. पंत महाराजांचा अभंग आहे ना, नाचत गुरु भजनी नाही कुणाचा. अर्थ काय त्याचा? अर्थ असा आहे तर तो अर्थ पक्का मनामध्ये ठेवण्याचा अभ्यास केला की काम संकल्प वर्जित त्याचा अभ्यास. कर्म मात्र करायला पाहिजे. अर्पण करून कर, अध्यात्मचेतस होऊन कर, फलाशा मनात धरू नको, ममत्व नको. कर्म मात्र कर. विगत ज्वर हा ज्वर निर्माण होतो तो म्हणजे हे कर्म मिया केले की माझे मी सिद्धी केले हा ज्वर. आरंभाचा अभिनिवेश सोडला, कर्ममंथन करतो आहे, आरंभाच्या वेळेला असलेला कामरूपी संकल्प सोडला, कर्ममंथन करतो आहे. अशा प्रकारे अहंकारजन्य अशा कर्मप्रेरणेचा त्याग म्हणजे सर्वांगीण परित्याग. सर्वारंभ परित्यागी हा शब्द समजण्यासाठी खरं म्हणजे ज्याला आपल्या देहाचाही बोध नाही अशा बालकाकडे आपण पाहतो. देहाचाही ज्याला बोध नाही त्याला आपल्या देहाचा बोध खूप लागल्यावर कळत. काही दुखत खुपत असेल तर होतो, एवढी देहाचाही बोध आपल्याला माहित आहे म्हणून आपण त्याला मुलगा मुलगी म्हणतो, पण स्त्री पुरुष बोध त्याला नाही. तो नुसता आहे आणि कर्म करतो आहे, उठेल चालेल पडेल उठेल चालेल, काहीच त्याच्या ठिकाणी संकल्प नाही कामना नाही. तो सर्वारंभ परित्यागी आहे, पण घन सुषुप्त अज्ञान बीज रूपाने बोधात्मक भाव नसल्यामुळं तो मोठा होणार आहे. मोठा झाल्यानंतर त्याला देहाचा बोध होणार आहे, त्याला योग्य वेळेला काय जसं देह वाढेल हार्मोन्स तसं आपण स्त्री आपण पुरुष हाही बोध होणार आहे. तो वाचणार नाहीये कशापासून, पण बालकाची प्रवृत्ती बालकाची प्रकृती त्याच्या ठिकाणी फलाकांक्षा नाही, त्याच्या ठिकाणी द्वंद्व नाही, त्याच्या ठिकाणी यशाची भावना नाही. जो आत्मबोधाला प्राप्त झाला त्यांनी अंतिमत आत्मबोधामध्ये जशी श्रेणी आहे संतत्वाची पहिली पायरी निराळी आणि शेवटची पायरी निराळी. शेवटच्या पायरीवर बालकवत असाच तो होऊन जाणं असाच होऊन जाणं अपेक्षित आहे. त्याला त्याच्या कर्मांमध्येच कर्माला आरंभ करतानाच अहंतेचा स्पर्श नाही, त्याला फळाबद्दल कोणतीही कामना नाही, त्याला सतत आपल्या स्वरूप स्थितीचाच अनुसंधान आहे, त्याला जगताविषयी भय नाही, जगताविषयी कामना नाही. तो सर्वारंभ परित्यागी. आश्चर्य वाटेल हे गुणातीताचं वर्णन किती उंचीवर जाऊन पोहोचलं. सम दुःख सुख स्वस्था समलोष्टाश्म कांचना मंत्र एक जम आहे. तुल्य प्रिया प्रियो धीरा तुल्य निंदात्म संस्कृती. म्हणून साधना देखील पुढं पुढं सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्मतर सूक्ष्मतम अशा होत जातात, जायलाच पाहिजेत. नुसतं ध्यान चांगलं लागणं आणि उन्मदी अवस्था मिळणं आणि कितीतरी वेळ बोध ध्यानामध्ये टिकून राहणं म्हणजे काहीच नाही. त्याच्या पुढं पाहिजे आहे सूक्ष्मता आहे. आणि याला अंत नाही. म्हणून स्वामीजी जेव्हा स्वरूपानंदांकडे गेले तेव्हा ज्ञानेश्वरी विद्यापाठ स्वरूपानंदांनी त्यांच्या हातात दिला आणि तेव्हा ज्या उभ्या आल्या तेथ सुमनू आणि शुद्ध मती अनिंदकू अनन्य गती पैजा गौप्यही तरी तया प्रती चावळी जे सुखे तरी प्रस्तुत आता तू वाचून आणिक नाही म्हणून तरी तुझ्या ठरी लपवू नये. अशा भवभव्या वाटल्या स्वामीची स्वरूपानंद म्हणाले की आता पुढे पहिल्याच भेटीत जे पूजा आहे ते तुमच्या ठिकाणी लपवायचं कारण नाही, कारण तुम्ही सुमन शुद्ध मनी अविंद आनंद नदी या भावानी युक्त आहात असं स्वरूपानंद म्हणाले. तर मी अगदी प्रथम जेव्हा स्वामीजींच्या तोंडून हे ऐकलं तेव्हा मला असं झालं की एक व्यक्ती जेव्हा सद्गुरूंकडे जाते तेव्हा सद्गुरू अशा पद्धतीने म्हणतात तर एवढ्या तयारीने व्यक्ती जाऊ शकते. पण हे सांगितल्याबरोबर स्वामीजींनी असं सांगितलं त्यांची अशी पद्धत होती तयारी असं थोडं थांबायचं येते आणि आणि म्हणायचे की मी अजून या शब्दांचा विचार करतोय की सुमन शुद्धमती अनिंदकू अनन्य कधी असे आपण आहोत असं स्वरूपानंद म्हणाले खरे, पण आपण अजून असे आहोत का? कारण मन किती किती सुमन सुमन असं त्याला तशी मर्यादा नाही, या शब्दाच्या अर्थाला मर्यादा नाहीये. अनिंदकू असे आपण खरंच झालेले आहोत का? म्हणून स्वामीजी आपल्याला गुह्य सांगू इच्छितात तर आपण हे गुण प्राप्त करून घेतले पाहिजे. आणि अगदी शेवटी शेवटी देखील मी स्वामीजींच्याकडून जेव्हा ते असे सांग असं तेव्हा ऐकलेलं आहे की आजही मला असं वाटतं की या गुणांनी ती परिपूर्ण आहे, कारण जीवनाच्या शुद्धतेला खरंच अंत नाही. असंही स्पर्शून जात असेल की आपल्याला या गुणांचं आकर्षण व्हावं म्हणून ते स्वतःबद्दल बोलतात आणि ते आहेतच परिपूर्ण, असंही स्पर्शून जात असेल. पण कधी कधी हाही भाव स्पर्शून जात असेल की ते सांगतायत की प्रयत्न शेवटपर्यंत करायला पाहिजेत आणि अजून अजून मला पूर्ण अजून अजून काही मिळवण्याची आवश्यकता आहे याचा प्रामाणिक भाव म्हणून का नको पाहिजे. नाहीतर कोणत्याही क्षणाला कोणालाही आपण झालो असं वाटलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना मी झालो असे म्हणे तो काहीच नाही, थांबता कामा नाही माणसं. म्हणून सर्वारंभ परित्यागी हा बालकवत आहे जसे रामकृष्ण होते जसे चैतन्य महाप्रभू होते जसे रमण महर्षी स्वरूपानंद होते जसे स्वामीजी होते. याच्यावरच्या उभ्या तर अजून राहिलेल्याच आहेत, कारण श्लोक झाले की मग ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केलं त्याच्यातही मजा आपल्याला समजते. पण हे जे श्लोक आहेत हे श्लोक इतक्या उंचीवर गेलेले आहेत या श्लोकांमध्ये तसं कुणा पिताचं लक्षण सांगितलेलं आहे अशा साधना पहाव्यात असं मला वाटत. हे दोन श्लोक झाले की मग सगळाच हा अध्याय मामचयो अव्यतिचारेण भक्ती योगेन सेवते त्या गुणाधिकाकडून देखील भगवंतांनी कशी अपेक्षा केलेली आहे की किंवा तो कसा असतो असं त्याचं अव्यवच्छेदक लक्षण सांगितलेलं आहे. एवढं झाल्यावर देखील अव्यभिचारी भक्ती योगाने जो माझं सेवन करतो सगुणां समती एका ब्रह्मपूया कल्पते हा तर श्लोक असून वेळे भक्तीच्या या द्वंद्वात्मक वर्णन करणाऱ्या द्वंद्वातीत असणाऱ्या अशा या महापुरुषाचं गुणातीताचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे निरूपण आहे ते आपण पाहू आणि पुढचा श्लोक हरिओम.